विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो न्यू स्पेस इंडियाच्या माध्यमातून आज सकाळी ब्लूबर्ड ब्लॉक 2 या दळणवळण उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून भारताच्या सर्वात शक्तिशाली प्रक्षेपणयान LVM3 द्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. ब्लूबर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईलनं विकसित केला आहे. हा उपग्रह अवकाशातून थेट मोबाईल ब्रॉडबँड संपर्क व्यवस्था प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला असून साध्या स्मार्टफोनवर 4G आणि 5G सेवा सक्षम करणं हा याचा उद्देश आहे. यामुळे दुर्गम भागामध्ये संपर्क व्यवस्था सुधारण्यास आणि अंतराळ आधारित तंत्रज्ञानाद्वारे जागतिक डिजिटल पोहोच विस्तारण्यास मदत करेल. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. या सुधारणेमुळे नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला सदस्यत्व तसंच मताचाही अधिकार मिळणार आहे. प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं विद्यार्थी विकास मंडळ आणि विज्ञान विभाग यांच्या वतीनं 7व्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचं 3 जानेवारीला आयोजन करण्यात आलं आहे. संस्थेचे उपाध्यक्ष शार्दुल जाधवर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी ही यंदाच्या महोत्सवाची मुख्य संकल्पना आहे. महोत्सवामधील स्पर्धेत एकंदर 4 गटात विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्प सादरीकरण करणार आहेत. तळेगाव दाभाडे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीनं यंदाही मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचं 26 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी, लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यात मार्गदर्शन करणार आहेत. समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्याद्वारे राज्यस्तरीय 33वा ग दिमा कविता महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सातारा इथं होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात प्रवेश करण्याच्या मार्गावरच ग्रंथदालनं असतील अशी माहिती ग्रंथदालन समितीच्या प्रमुख सुनीता राजे पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. पुस्तकांसाठी 254 गाळे असून यातील 242 गाळ्यांची नोंदणी झाली आहे. 12 गाळे शासन आणि परिषदेच्या संलग्न संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वंदे मातरम सार्धशतीनिमित्तानं पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील स्नेहसंमेलनात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणाऱ्या स्वातंत्र्य समर या समूह नाट्याचं काल सादरीकरण करण्यात आलं. 250 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाटिकेत 1857च्या लढ्यापासून भारताच्या स्वातंत्र्यदिनापर्यंतचा इतिहास मांडण्यात आला. प्रशालेच्या नाट्यछंद वर्गानं या नाटकाची निर्मिती केली असून उपशिक्षक रवींद्र सातपुते यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेते तेजस बर्वे आणि शाळा समिती अध्यक्ष डॉ शरद अगरखेडकर यावेळी उपस्थित होते. शालेय वयातच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार करून आयुष्याला दिशा द्यावी असं प्रतिपादन निवृत्त नौदल अधिकारी अतुल धारवाडकर यांनी केलं. ते आज पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी उषा सिन्हा, मुख्याध्यापिका वासंती बनकर, अपर्णा साने आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेद पाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त 4 ते 12 जानेवारी दरम्यान वेद भवनाच्या परिसरात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याअंतर्गत द्वारका शारदापीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भगवतकथा ज्ञानसत्राचा विशेष कार्यक्रम होणार आहे. वेदभवनात भगवतकथा होणार आहेत त्या मंडपाला श्रीकृष्ण नगरी असं नाव देण्यात आलं आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त पुणे शहरातील सर्व गुरुद्वारांच्या वतीनं सफर ए शहादत या सायकल फेरीचं उद्या आयोजन करण्यात आलं आहे. या फेरीमध्ये अंदाजे 300 दुचाकीस्वार सहभागी होणार असून गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या फेरीचा उद्देश आहे. रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्यानं चालवण्यात येणाऱ्या सावली निवारा केंद्रामधील निराधारांनी 15 जानेवारीला पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचा ठाम निर्धार केला आहे. या सर्वांनी आज मतदानाची शपथ देखील घेतली. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषंगानं आज सावली निवारा केंद्रामध्ये मतदानाची शपथ आणि मतदान जन जनजागृती पथनाट्य सादरीकरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर या प्रसंगी म्हणाल्या की सावलीसारख्या निवारा केंद्रामधून लोकशाहीचा संदेश देणं हे अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्य आहे. निराधार असून देखील तुम्ही मतदानासाठी पुढाकार घेऊन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण कराल अशी खात्री आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी एम ए हुसैन यांनी सावली निवारा केंद्रामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.